आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 24 मार्च। सेवा कार्य आणि मनुष्याची भीती। त्यांना तू भिऊ नकोस, तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो। इर्मया 1:8। प्रभूची सेवा करण्यात एक मोठे अडखळण, विशेष करून तरुणांमध्ये, म्हणजे नाकारले जाण्याची आणि विरोधाची भीती आहे। ज्या प्रकारे आपण वागतो किंवा बोलतो हे काही लोकांना कसे आवडणार नाही, याविषयी सर्व प्रकारचे विचार मनात प्रवेश करतात। लोक असहमत होऊ शकतात किंवा अडखळू शकतात। माझ्याकडून एखादी चूक होऊ शकते आणि त्यामुळे माझी टीका केली जाऊ शकते। मनुष्याची भीती ही सेवा कार्यात एक मोठे अडखळण आहे। म्हणून देव म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुझ्या बरोबर असे आणि मी तुला सोडवी। देवाचे सानिध्य आणि स्वीकृती मनुष्यांच्या सर्व प्रशंसापेक्षा अधिक मौल्यवान आहे। आणि देव म्हणतो की तुमच्या सर्व संकटात आणि संकटातून मी तुम्हाला सोडवीन। शेवटी तुम्ही विजयी व्हाल, तुम्ही महाविजयी व्हाल। आणि हेच अभिवचन आज ख्रिस्त येशूमध्ये आम्हा सर्वांना देण्यात आले आहे। त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही। म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार। इब्री 13:5-6। देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? रोमकरास 8:31। म्हणून देव तरुण इर्मियाला म्हणाला, आणि देव अजून तरुणांना म्हणतो ज्यांना तो त्याची सेवा करण्यासाठी पाचारण करीत आहे, आणि आमच्यापैकी सर्वांना मी बाळ आहे असे म्हणू नकोस, किंवा मी खूप म्हातारा आहे, किंवा मी आणखी काही आहे। इर्मया 1:7। का? कारण तुमचे जीवन देवाच्या अढळ सार्वभौम हेतूमध्ये मुळावलेले आहे। तुम्हाला निवडले गेले आहे आणि वेगळे करण्यात आले आहे। तुमच्या स्वतःच्या नव्हे तर देवाचा अधिकार तुमच्या सेवेमागे आणि तुमच्या बोलण्यामागे आहे। आणि कारण तुमच्या सर्व परीक्षा तुम्हाला सोडवण्यासाठी स्वतः देव तुमच्या सोबत असेल।